विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त आज ठिकठिकाणी आदरांजली वाहण्यात आली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानभवनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पुणे जिल्ह्यात 2024-25 मध्ये एकंदर 1,49,00,000 मेट्रिक टन उसाच्या गाळपाचा अंदाज आहे. त्यापैकी सद्यस्थितीत जिल्ह्यातील 14 साखर कारखान्यांनी उसाचं गाळप पूर्ण केलं असून 96,52,644 क्विंटल साखर उत्पादन केलं आहे. ऊस संपल्याने इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी आणि निरा भीमा सहकारी साखर कारखाने बंद झाले आहेत. सर्वाधिक ऊस गाळप आणि साखर उत्पादनात इंदापूरमधील बारामती अॅग्रो या साखर कारखान्यानं सर्वाधिक 13,61,000 क्विंटल साखरेचं उत्पादन केलं आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजनिमित्त 5 फूट उंच आणि 30 फुटांचा घेर असलेली पगडी तुकोबाचरणी अर्पण करण्यात आली आहे. दिलीप सोनीगरा या व्यावसायिकांनी तुकोबांच्या मंदिरात पगडी भेट दिली आहे. संस्थानांच्या अध्यक्षांसह विश्वस्त देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. भाविकांच्या उपस्थितीत या पगडीचं अनावरण झाल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. पुणे महापालिकेकडून जीबीएस रुग्णांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. आतापर्यंत 10 रुग्णांना प्रत्येकी 2 लाखांची मदत देण्यात आली तर शहरी गरीब योजनेत बसत नसलेल्या 28 रुग्णांना प्रत्येकी 1,00,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे. जीबीएसवरील उपचारांसाठी आयव्हीआयजी इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरेसिसचे उपचार दिले जात आहेत. या उपचारांसाठी 5 ते 8 लाख रुपये खर्च येतो. जीबीएस रुग्णांना आर्थिक मदत देण्याच्या योजनेला महापालिका आयुक्तांनी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सिंहगड रोड परिसरात जीबीएस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नांदेडगाव, बारंगणीमाळा येथील विहीर, खडकवासला जॅकवेल, प्रयेजा सिटी या 4 ठिकाणी क्लोरीन मशीन बसवण्यात आले आहेत. त्यासाठी पुणे महापालिकेनं 87,00,000 रुपये खर्च केले आहेत. शहरात जीबीएसचे रुग्ण आढळलेल्या नांदेडगावातील जुन्या विहिरीत धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी सोडलं आहे. या परिसरात पुणे महापालिकेतर्फे विनाप्रक्रिया पाण्याचा पुरवठा केला जातो. शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेनं हे क्लोरीन मशीन बसवले आहेत. बालभारती ते पौडफाटा प्रस्तावित असलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात नागरी चेतना मंचानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात न्यायालयाने नुकताच निकाल देत ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यानंतर या रस्त्याचं काम सुरू करण्यापूर्वी पुणे महापालिकेकडून वनविभागाची परवानगी घेतली जाणार आहे. महापालिकेचे उपायुक्त आणि पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. पुणे मेट्रो स्थानकात आंदोलन करणाऱ्या 9 जणांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे एस भाटिया यांनी 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील उर्वरित 8 आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मेट्रो मार्गावर आंदोलन प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे या दृष्टीनं तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. रोजगार मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन केलं होतं. महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे 310,84,00,000 रुपयांची थकबाकी आहे. थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून 1 महिन्यात 51,735 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीचा भरणा होत नसल्यानं वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यात आरटीई प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे जोडणाऱ्या 18 पालकांविरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून बनावट कागदपत्रे सादर केली आहेत. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर तहसील कार्यालयाच्या वतीनं येत्या 17 मार्च रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीत मुंढवा इथल्या पिंगळे वस्ती या ठिकाणी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी लोकशाही दिनाच्या दिवशीच आपल्या समस्यांबाबत लेखी स्वरूपात अर्ज सादर करण्याचं आवाहन तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या फ्रेंडशिप करंडक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत रमणबाग फायटर संघाने प्रज्योत शिरोडकर आणि प्रसाद घारे यांच्या फलंदाजीच्या जोरावर रंगारी रॉयल संघाचा 10 गडी राखून पराभव करत अजिंक्यपद पटकावलं. विजेत्या रमणबाग फायटर संघाला 2,11,000 रुपये, करंडक आणि उपविजेत्या रंगारी रॉयल संघाला 1,11,000 रुपये आणि करंडक प्रदान करण्यात आला. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 37 तर किमान तापमान 17.4° सेल्सिअस नोंदवलं गेलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.